आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. आमच्या सर्व श्रोत्यांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धाराचं काम येत्या आषाढी एकादशीपर्यंत पूर्ण करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आकाशवाणीवरून मन की बातद्वारे आज पंतप्रधानांचा संवाद. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार परमपूज्य रामगिरी महाराज यांना प्रदान. आणि नवी मुंबई महानगरपालिकेला 2 प्रकल्पांसाठी स्कॉच पुरस्कार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर भेटीवर येत आहेत. त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन होणार असून ते रेशीमबाग इथं स्मृती मंदिर आणि दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते सोलर डिफेन्स आणि एरोस्पेस लिमिटेड इथं संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. यामध्ये मानवरहित हवाई वाहनासाठी 1200 मीटर लांबीची विशेष धावपट्टी आणि लॉयटरिंग म्युनिशन चाचणीसाठी अत्याधुनिक सुविधा राष्ट्राला समर्पित केली जाणार आहे. तसंच नागपुरातील माधव नेत्रालय केंद्राच्या विस्तारित प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. तुळजापूरला जागतिक दर्जाचं धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग घेत शाश्वत विकासाच्या दृष्टीनं तुळजापूर विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं काल तुळजापूर इथं सांगण्यात आलं. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंदिर समितीचे अध्यक्ष आणि धाराशिवचे जिल्हाधिकारी किरण कीर्ती पुजार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आराखडा सादर केला. या आराखड्याची 2 वर्षात तातडीनं अंमलबजावणी व्हावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची विधिवत पूजा करून दर्शनही घेतलं. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम येत्या आषाढी एकादशीपर्यंत पूर्ण करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. पंढरपूर कॉरिडॉरचं काम सर्वांना विश्वासात घेऊन करणार असून संपादन होणाऱ्या जमीन मालकांना सरकारकडून योग्य मोबदला दिला जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले,
पंढरपूरमध्ये मागच्या काळामध्ये आपण मंदिराचं काम चालू केलं होतं. आज मी ते जाऊन बघितलेलं आहे. अतिशय समाधानकारक काम चाललेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीनं रिस्टोरेशन झालेलं आहे. जुनं स्वरूप आपण बऱ्यापैकी रिस्टोअर केलंय. त्यातलं जास्तीत जास्त काम आषाढीच्या आधी आपण पूर्ण करू शकू असं वाटतंय. काही काम मात्र आषाढी नंतर देखील होईल. याच्या व्यतिरिक्त कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा एक ब्रॉड आराखडा आपण तयार केलेला आहे. त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला अक्वायर कराव्या लागतील, पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कंपेन्सेशन द्यायचं. मी असं म्हणेन की आतापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कंपेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत.
आज चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. शालिवाहन संवत्सरातील हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असलेला गुढीपाडवा आज मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्त विविध संस्था आणि संघटनांच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत विविध राम मंदिरांमध्ये उत्सवही होणार आहेत. भारतीय नववर्षाची सुरुवात असलेले सण भारताची सांस्कृतिक विविधता दर्शवतात आणि सामाजिक एकता वाढवतात अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिला आजचा गुढीपाडवा सर्वांनी उत्साहानं साजरा करावा असं राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. विकासाची महागुढी उभारूया, राष्ट्रधर्म वाढवूया अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. देशाच्या प्रगतीत राष्ट्रधर्माचा वसा घेतलेल्या महाराष्ट्राचा वाटा अनन्यसाधारण आहे. नूतन वर्ष राज्यातले शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या जीवनात आणि उद्योजकता, व्यापारउदीम अशा सर्वच क्षेत्रात नवचैतन्य आणि ऊर्जा घेऊन येवो अशी मनोकामना गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमामधून देशविदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 120वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, संकेतस्थळं, पंतप्रधान कार्यालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं युट्यूब चॅनेल आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल. त्यानंतर लगेचच आकाशवाणीवरून प्रादेशिक भाषांमध्येही या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेले राज्यातले सर्व गडकोट आणि किल्ले कायमचे अतिक्रमणमुक्त करण्याला प्राधान्य देण्यात येईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातल्या वढू इथं सांगितलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त काल आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार परमपूज्य रामगिरी महाराज यांना शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. इतर पुरस्कारांचंही वितरण करण्यात आलं. वढू आणि तुळापूर इथं छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याच्या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. त्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त काल 5,000 अधिक युवकांनी रक्तदानाचा संकल्प केला. समाधीस्थळावर छत्रपती संभाजी महाराजांना शासकीय मानव वंदना देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले,
हेरिटेजच वास्तू महाराज ज्यावेळेस तिथं राहत होते त्या काळामध्ये जशी होती तशी उभी करायचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. तिथं मंदिरं खूप आहेत, तिथं वेगवेगळी मंदिरं आहेत. त्यांच्या भावना अशा आहेत की त्या मंदिराला कुठं धक्का लागता कामा नये. आणि तिथून एक नदी शेजारनं जाती तर तिथंही रिटेनिंग वॉल वगैरे अशा गोष्टी कराव्या लागतील. सगळ्यांना अभिमान वाटेल असंच अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम आम्ही करून दाखवणार आहे.
कार्यक्षम आणि शाश्वत जलव्यवस्थापन प्रणाली आणि कर्करोगविषयक काळजी घेणारी कार्यप्रणाली अशा दोन्ही प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेला देशातला प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्कॉच पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नवी दिल्ली इथं स्कॉच समिटच्या 100व्या विशेष समारंभात काल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. महापालिकेचे आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी हे पुरस्कार स्वीकारले. नवी मुंबईत पिण्याच्या पाण्यासाठी 85% मीटर जोडलेले असून पाण्याच्या सुयोग्य वापरावर काटेकोर लक्ष दिलं जातं. तसंच पिण्याव्यतिरिक्तच्या कामांसाठी प्रक्रियाकृत सांडपाण्याच्या वापरावर भर दिला जात असल्याची माहितीही शिंदे यांनी यावेळी दिली. नागपूरच्या एम्समध्ये थॅलेसेमिया आणि सिकलसेल अॅनिमिया यावर अत्याधुनिक उपचार होणं आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूर इथं सांगितलं. नागपूर एम्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. वैद्यकीय क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी सिकलसेल तसंच जनुकीय आजारावर अधिकाधिक संशोधन करण्याचं आवाहन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी यावेळी केलं. एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ अनंत पंढरे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL क्रिकेट स्पर्धेत काल गुजरात टायटन्स संघानं मुंबई इंडियन्सवर 36 धावांनी मात केली. गुजरात टायटन्सनं प्रथम फलंदाजी करताना साई सुधारणच्या 41 चेंडूत केलेल्या 63 धावांच्या जोरावर निर्धारित 20 षटकांमध्ये 8 बाद 196 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबई इंडियन्सला 20 षटकात 6 गडी गमावून 160 धावा करता आल्या. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व शाळांची वेळ सकाळच्या सत्रात करण्याचे निर्देश शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आणि शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक शाळांसाठी सकाळी 7 ते 11:15 आणि माध्यमिक शाळांसाठी सकाळी 7 ते 12:15 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागातील कमाल तापमानात वाढ नोंदवली गेली असून उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार सर्वत्र हवामान कोरडं राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धाराचं काम येत्या आषाढी एकादशीपर्यंत पूर्ण करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आकाशवाणीवरून मन की बातद्वारे आज पंतप्रधानांचा संवाद. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार परमपूज्य रामगिरी महाराज यांना प्रदान आणि नवी मुंबई महानगरपालिकेला 2 प्रकल्पांसाठी स्कॉच पुरस्कार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.